विविध भारती पुणे, योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. दिल्लीत नुकतीच पार पडलेली एआय समिट, अवयवदानाचं महत्व, भारतीय क्रीडापटूंचं उल्लेखनीय यश तसंच व्होकल फॉर लोकल यासारख्या विविध विषयांवर पंतप्रधानांनी मन की बातमध्ये भाष्य केलं. पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी मन की बात या कार्यक्रमाचं नागरिकांसह सामूहिक श्रवण केलं. पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध सामाजिक विचारांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकानं सक्रिय सहभाग घ्यावा असा संदेश या भाषणातून मिळाला असं महापौर नागपुरे यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी आज बहिष्कार टाकला. प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही. जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भारत अमेरिका करार हा पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीका जाधव यांनी केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतही अनेक शंका आहेत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यावेळी उपस्थित होते. प्रत्येक राज्यातील कामगिरी पारदर्शकपणे जनतेसमोर यावी यासाठी विधिमंडळाचा एक राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक असायला हवा असं मत दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांनी व्यक्त केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं पुण्यात आयोजित 15व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजदीप सरदेसाई, जर्मनीच्या हॅम्बुर्ग इथल्या हवामान बदल व्यवस्थापन विभागाचे प्राध्यापक वॉल्टर लील फिलो आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 2026-27 या वर्षासाठी 1256 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मुख्य सचिव डॉ देवेश चतुर्वेदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी PMRKVY अंतर्गत वार्षिक कृती आराखड्यानुसार ही रक्कम मंजूर केल्याचं पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा जाणवत असल्यानं त्यांना पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वात येत असून येत्या 1 मे पासून वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे घाटमाथ्यावरील वाहतूक कोंडी टळेल. याशिवाय प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होईल. संत निरंकारी मिशनच्या वतीनं प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाच्या 4थ्या टप्प्याचं आयोजन आज पुण्यात करण्यात आलं होतं. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, गोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मीना, करा, मांडवी आणि आनंदी या नद्यांसह शहरातल्या विविध तलाव अशा 42 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. पुणे महानगरपालिका हद्दीत डेंग्यूची रुग्णसंख्या घटत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. 2024च्या तुलनेत 2025 मध्ये पुणे शहरातील डेंग्यू रुग्णसंख्या सुमारे 1/3 झाली आहे असं सहायक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत बांधकामं आणि मिळकतींवर करण्यात येणाऱ्या कारवाईच्या अनुषंगानं महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याची कार्यपद्धती, पंचनामा तयार करण्याची प्रक्रिया आणि कायदेशीर तरतुदींचा योग्य आणि परिणामकारक वापर कसा करावा याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह अन्य राज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्यानं गवार, दुधी भोपळ्यासह काही फळभाज्यांच्या भावात घसरण झाली. फळ बाजारात रसाळ फळांना चांगला उठाव मिळत असून बोरं आणि लिंबाच्या भावात घट झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 34 तर किमान 19 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उद्या आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.